आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या शैलीवर विश्वास ठेवावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चा मधून आवाहन। व्याजदर जैसे थे ठेवायचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय। अवैध ऑनलाईन व्यवहारांमुळे नुकसान झालेल्या बँक ग्राहकांना 25,000 रुपये भरपाई द्यायचा प्रस्ताव। मेघालयमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 19 वर। नेपाळमध्ये बस अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 34 जण जखमी। आणि 19 वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची विजेतापदाकडे आगेकूच। प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या स्वतःच्या अध्ययन शैलीवर विश्वास ठेवावा असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या 9व्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि परीक्षेच्या काळात तणावातून मुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्यावं, त्यावर विचार करावा आणि स्वतःचे अनुभव आणि आकलन यांची सांगड घालून आत्मविश्वासानं परीक्षांना सामोरं जावं असा सल्ला त्यांनी दिला। योग्य अभ्यास, निरीक्षण आणि ज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतंही कौशल्य मिळवता येत नाही यावर त्यांनी भर दिला।
स्किल में भी दो प्रकार के स्किल है, एक है लाइफ स्किल, दूसरा है प्रोफेशनल स्किल। स्किल की शुरुआत तो ज्ञान से ही होती है, तो उसका महत्व कम नहीं है। लाइफ स्किल उसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं है, 100% वो तो अचीव करना ही चाहिए। प्रोफेशनल स्किल जिस प्रोफेशन में इंटरेस्ट है इसमें लगातार नया करते जाना। शिक्षा और स्किल एक दूसरे के जुड़वा भाई बहन है, लेकिन स्किल जीवन में बहुत अनिवार्य है।
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं आज व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला। बुधवारपासून सुरू झालेल्या समितीच्या बैठकीतले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज जाहीर केले, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे।
After a detailed assessment of the evolving macroeconomic conditions and the economic outlook, the MPC voted unanimously to keep the policy repo rate unchanged at 5.25%. Consequently, the STF rate remains at 5% and the MSF rate and the bank rate at 5.5%. The MPC also decided to continue with the neutral stance.
अवैध इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमुळे ग्राहकांना होणाऱ्या नुकसानावर मर्यादा आणण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे। त्यानुसार छोट्या रकमेच्या नुकसानीसाठी ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे। ही नुकसान भरपाई प्रत्येक ग्राहकाला एकदाच दिली जाईल। याबद्दलचे तपशील लवकरच दिले जातील अशी माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली। तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारीचे अतिरिक्त उपाय लागू करण्याचाही बँकेचा विचार आहे। याशिवाय बँकांचे वसुली एजंट तसंच दिशाभूल करून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या विविध विमा आणि इतर योजनांच्या संदर्भात सुधारित दिशानिर्देशांचा मसुदाही रिझर्व्ह बँक लवकरच जाहीर करणार आहे। विरोधकांच्या गदारोळामुळे आजही लोकसभेचं कामकाज आधी दुपारी 12 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। पुणे ते दिल्ली दरम्यान वंदे भारत, तेजस, राजधानी सारख्या गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी 0 प्रहरादरम्यान केली। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या संमतीनं राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय। बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचं एका धोरणात्मक उपक्रमातून राष्ट्रीय चळवळीत रुपांतर झालं आहे असं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे। राष्ट्रीय स्तरावर लिंग गुणोत्तराचं प्रमाण 2014 918 होतं, 2024-25 ते वाढून 929 झालंय अशी माहिती अन्नपूर्णा देवी यांनी दिली आहे। राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार आहे। सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5:30 मतदान सुरू राहणार आहे। या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 9 फेब्रुवारीला होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 2,624 उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी 4,814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक 294 उमेदवार धाराशिवमध्ये, तर पंचायत समित्यांसाठी सर्वाधिक 496 उमेदवार पुण्यातून निवडणूक रिंगणात आहेत। राज्यात विविध महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. काही महापालिकांमध्ये दोन्ही पदांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांची निवड झाली आहे. अमरावतीच्या महापौरपदी भाजपाचे श्रीचंद तेजवानी यांनी तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे यांनी विजय मिळवला आहे. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे तर उपमहापौरपदी भाजपच्याच लीला हातीबेड निवडून आल्या आहेत. धुळ्याच्या महापौरपदावर भाजपाच्या मायादेवी परदेशी यांची तर उपमहापौरपदावर ज्योत्स्ना पाटील यांची आज बहुमताने निवड झाली. जळगावच्या महापौर म्हणून भाजपच्या दीपमाला काळे यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची आज बिनविरोध निवड झाली. अहिल्यानगरच्या महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे आणि उपमहापौर म्हणून भाजपाचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली. नांदेड महापालिकेच्या येत्या 10 तारखेला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा MIM आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. जालन्याच्या महापौरपदासाठी आज भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदासाठी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोलापूरच्या महापौरपदी भाजपाचे विनायक कोंड्याल आणि उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मेघालयमध्ये पूर्व जैतिया हिल्स जिल्ह्यातल्या कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 19 पोहोचली आहे. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं बचाव कार्य अद्याप सुरू आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी बचाव कार्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी 2 मंत्र्यांवर सोपवली आहे. अपघातातून वाचलेल्या 8 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर या दुर्घटनेच्या संदर्भात 2 जणांना अटक करण्यात आली असून जिल्हा प्रशासनानं कोळसा खाण आणि तिथली उपकरणं ताब्यात घेतली आहेत. नेपाळमध्ये एका वराडाला घेऊन जाणाऱ्या बसला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 8 जणांचा जागीच तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पश्चिम नेपाळमध्ये पुरचैदी बडगाव इथं झालेल्या या अपघातात जखमी झालेल्या 34 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज शिया पंथाच्या इमाम बरगाह या आध्यात्मिक केंद्रात झालेल्या एका आत्मघातकी स्फोटात 15 जण ठार तर 80 जण जखमी झाले. सुरक्षा रक्षकांनी हा स्फोट करणाऱ्या व्यक्तीला इमाम बरगाहच्या प्रवेशद्वाराजवळ अडवलं असता त्यानं स्वतःला उडवून दिलं असं पोलिसांनी सांगितलं. इस्लामाबादमधल्या सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती घोषित केली असून सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी श्रीलंकेच्या जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे सरचिटणीस टिल्विन सिल्वा आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी आज संवाद साधला. दोन्ही देशांनी विकासाच्या संधी आणि सामाजिक कल्याणकारी उपक्रमावर चर्चा केल्याचं डॉ एस जयशंकर यांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रीय वैद्यकशास्त्र परीक्षा मंडळाने नीट PG 2025-26 परीक्षेतल्या पात्रतेसाठी कट ऑफ पर्सेंटाईल कमी करण्याच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टीकरण मागितलं आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांनी परीक्षा मंडळाला प्रतिज्ञापत्र देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. 19 वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची विजेतेपदाकडे आगेकूच सुरू आहे. प्रथम नाणेफेक जिंकून भारताने दमदार फटकेबाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी 412 धावांचं लक्ष ठेवलं. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूंमध्ये 175 धावांची विक्रमी खेळी केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 39 षटकात 9 बाद 294 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या शैलीवर विश्वास ठेवावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चामधून आवाहन. व्याजदर जैसे थे ठेवायचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. अवैध ऑनलाईन व्यवहारांमुळे नुकसान झालेल्या बँक ग्राहकांना 25,000 रुपये भरपाई द्यायचा प्रस्ताव. मेघालयमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 19. नेपाळमध्ये बस अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 34 जण जखमी. आणि 19 वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची विजेतेपदाकडे आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.